काकड़ आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकड़ा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ति ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमली राहशी तोची दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुन येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळेत्वल्लीला ही कोण्या देवावा मानवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा त्वद्य शदुंदू भीने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले प्राशुनी त्वद वचनामृत मुचे देह भान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊली दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा।